नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. पांच राज्यांच्या वेंचणुकेची घोषणा करपा खातीर केंद्रीय वेंचणूक आयोगान आयज नवी दिल्लीत बसका घेतली. आसाम, केरळ, पुडुचेरी आणि तामिळनाडूतली विधानसभा वेंचणूक एकाच पावण्यार, जाल्यार अस्तंत बंगालातली विधानसभा वेंचणूक दोन पावण्यार जातली अशें वेंचणूक आयोगान बसकेत जाहीर केलें. आयज ह्या पांच राज्यांच्या आनी एका केंद्रशासित प्रदेशाच्या वेंचणुकेचे वेळापत्रक जाहीर करतना मुखेल वेंचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हांणी सांगले, आसाम, केरळ आनी पुडुचेरीत 9 एप्रिलाक जाल्यार तामिळनाडूत 23 एप्रिलाक वेंचणूक जातली. तशेंच अस्तंत बंगालात 23 आनी 29 एप्रिलाक मतदान जातले. अस्तंत बंगालात पहिल्या पावण्यार 152 जाल्यार दुसऱ्या पावण्यार 142 विधानसभा सुवातींनी मतदान जातले. इतले मजगती गोयच्या फोणे मतदारसंघात जावपा आशिल्ली पोटवेंचणूक 9 एप्रिलाक जातली अशें वेंचणूक आयोगान जाहीर केले. ह्या सगळ्या राज्यातल्या मतदानाची मतमेजणी 4 मेक जातली. वेंचणुकेचे वेळापत्रक जाहीर करपा वांगडाच ह्या राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशात आदर्श आचारसंहिता आयच्यान लागू जाल्या अशें मुखेल वेंचणूक आयुक्तांनी सांगले. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणान 2026-27 अर्थिक वर्सा खातीर वर्सुकी फास्टॅग पास शुल्कात सुदारणा करपाची घोषणा केल्या. ते प्रमाण सध्याचे शुल्क 3,000 रुपयावेल्यान 3,075 रुपया मेरेन वाडयला. ही शुल्क दरवाढ फुडल्या म्हयन्याच्या 1 तारखेसावन लागू जातली अशें जाहीर केला. वैध पास फास्टॅग आशिल्ल्या आणि ताचे खातीर पात्र आशिल्ल्या बिगर व्यावसायिक वाहनांक सुधारित दर लागू जातलो अशें मंत्रालयान मुखार सांगले. केंद्रीय पेट्रोलियम आणि सैमीक वायू मंत्रालयान पीएनजी आणि एलपीजी ह्यो दोनूय जोडणी आशिल्ल्या घरांक रोकडेच आपले एलपीजी जोडणी रद्द करपाचे निर्देश दिल्यात. खंयच्याय व्यक्तीकडे पीएनजी कनेक्शन असल्यास ताका घरगुती एलपीजी कनेक्शन दवरपाक मेळचे ना आणि सरकारी तेल कंपनी कडल्यान वा त्यांच्या अधिकृत वितरकांकडल्यान एलपीजी सिलेंडराचे रिफील करपाक मेळचे ना. तशेंच पीएनजी कनेक्शन आशिल्ल्या व्यक्तींक फुडाराक नवे एलपीजी कनेक्शन मेळचे ना अशें जारी केल्ल्या अधिसुचोवणेंत मंत्रालयान सांगला. भाजपा सरकारान फाटल्या 10 वर्सात आसामाक ईशान्य वाठारांतल्या भलायकी सेवा खातीरचे मुखेल केंद्र म्हूण विकसीत केल्या अशें केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांणी म्हणला.
14 में से 12 कैंसर सेंटर बनाने का काम आज पूरा हो गया है. एक प्रकार से कंप्लीट व्यवस्था कैंसर के उपचार की और प्रोटोन थेरेपी जैसी अत्याधुनिक तकनीक जो बहुत महंगी है. देश के किसी भी सरकारी अस्पताल में प्रोटोन थेरेपी की व्यवस्था नहीं है, मगर आज हेमंत जी 400 करोड़ की लागत से असम के कैंसर सेंटर में प्रोटोन थेरेपी को भी एस्टैब्लिश करने जा रहे हैं और असम देश में पहला राज्य बनेगा जहां सरकारी अस्पताल में प्रोटोन.
मंत्री शहा आणि आज गुवाहाटी 2,090 कोटी रुपया परस चढ मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करून काय प्रकल्पांचं बुनियादी फातर बसयलो. अस्तंत आशिया वाठारात फाल्यां सावन फुडल्या म्हयन्याच्या 10 तारखे मेरेन जावपा आशिल्ली 12वीची परिक्षा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळान रद्द केल्या. तशेंच 12वीच्या परिक्षार्थ्यां खातीर निकाल जाहीर करपाची पद्दत योग्य वेळार जाहीर करतले अशें मंडळान सांगला. अस्तंत आशियातल्या सध्याच्या संघर्षाचेर एकमत करपा खातीर भारत ब्रिक्स वांगडी देशाकडेन सक्रीयपणान वावुरता अशें विदेश मंत्रालयाचे म्हणयारे रणधीर जयस्वाल हांणी सांगले. मजगती पेट्रोलियम आणि सैमीक वायू मंत्रालयाची जोड सचिव सुजाता शर्मा हांणी एलपीजी सिलेंडराची गरज पडल्यारूच बुकिंग करचे अशें आवाहन केले.
देशवासियों से अपील है कि कृपया डिजिटल बुकिंग के आपके पास टूल्स अवेलेबल हैं, उनको यूज करें. जरूरत नहीं है कि कोई भी किसी डिस्ट्रीब्यूटरशिप के पास जाकर लाइन में खड़ा होकर बुकिंग करे या सिलेंडर की डिलीवरी ले.
आयकर खात्यान 2026-27 वर्षाच्या मूल्यांकना खातीर आगाऊ कर ई मोहिमेखाला करदात्यांक धाडिल्ल्या काय ईमेला संबंधी स्पष्टीकरण जारी केला. हवामान. भारतीय हवामान खात्यान फाल्यां मेरेन दिल्ली, चंदीगड, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरात गारांचो पावस तशेंच गडगड आणि जोगला मारून पावस पडपाची शक्यताय उक्तायल्या. ते फाटभुयेर हवामान खात्यान ऑरेंज अलर्ट जारी केला. खेळ. अस्तंत आशियात चालू आशिल्ल्या झुजाक लागून एप्रिलात जावपी बहरीन सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्स सर्त जावची ना अशें फॉर्म्युला 1न कळीत केला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे फुडले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8 जावन 40 मिनटांचेर.